केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् हरि 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 स्वामी
श्री राम परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंददादा आपल्याला आज सांगणार आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. एकोणीसशे अठ्याऐंशी सालच्या जानेवारी महिन्यात स्वामीजी आणि सरलाताईं समवेत एका आनंदयात्रेत सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं. औरंगाबाद, नांदेड आणि गोरट या ठिकाणी स्वामीजींचा 5-6 दिवसांचा दौरा झाला. या आनंदयात्रेत सहभागी साधकांची संख्याही अगदी मर्यादित होती. माझ्या आठवणीप्रमाणे 4 मोटार गाड्यांमधून आम्ही सर्वांनी हा प्रवास केला. या आनंदयात्रेचं मुख्य निमित्त होतं परमपूजनीय डॉक्टर अनंतराव आठवले यांनी केलेलं आग्रहाचं निमंत्रण आणि अजून एक कारण म्हणजे स्वामीजींच्या प्रवचनाचे जुने श्रोते आदरणीय सद्भक्त श्रीयुत आवासाहेब ढमढेरे यांनी पाठवलेलं आग्रहाचं बोलवणं. औरंगाबाद या ठिकाणी आबासाहेब अनेक वर्ष महाराष्ट्र राज्याच्या पाटबंधारे विभागात अत्यंत महत्वाच्या पदावर कार्यरत होते. आबा आणि त्यांच्या पत्नी या दोघांनी सद्भक्त योगिनीताई ताडे यांचा अनेक वर्ष आपल्या कन्येप्रमाणे सांभाळ केला. नांदेडजवळचं विष्णुपुरी नावाचं विशाल धरण बांधण्यात आबांचा सिंहाचा वाटा होता. तसंच औरंगाबादमध्ये वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट वाल्मी या सरकारी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची स्थापनाही आबांच्या कल्पनेतूनच झाली होती. योगिनीताई मणक्यांच्या दुखापतीदरम्यान 6 वर्षांपूर्वी म्हणजे 1982 सुमारास आबांच्या घरी औरंगाबादमध्ये राहिल्या होत्या. त्यावेळेस सुद्धा स्वामीजी औरंगाबादला अवांकडे योगिनीताईला भेटण्यासाठी म्हणून जाऊन आले होते. पूजनीय अनंतराव आठवले हे स्वामीजींचे सुहृद. गोरटे हे गाव नांदेडच्या जवळ आहे आणि त्या ठिकाणी सद्गुरू दासगणू महाराज प्रतिष्ठान आणि श्री राधा दामोदर प्रतिष्ठान अशा दोन संस्थांमार्फत कार्य चालत असे. दासगणू महाराजांच्या पुण्यतिथीच्या उत्सवामध्ये प्रवचनासाठी स्वामी माधवनाथांना आग्रहाचं निमंत्रण होतं. दासगणू महाराजांबद्दल स्वामीजींच्या मनात अपार भाव होता. दासगणू महाराजांचे सुलभ सोपे आणि प्रासादिक अभंग स्वामीजींना अत्यंत प्रिय असत. पूजनीय अनंतरावांनी दासगणू महाराजांची कीर्तन परंपरा तशाच दिमाखात सुरू ठेवली होती आणि त्याची पुढे जोपासना सुद्धा केली होती. जानेवारी महिन्यात हवा उत्तम असते आणि मराठवाड्यातील उन्हाळा अद्याप सुरू व्हायचा असतो. त्याच सुमारास उत्सव असल्यामुळे स्वामीजींनी ते आमंत्रण स्वीकारलं. आम्ही 12-13 जण स्वामीजी सरलाताईंसमवेत अशी अगदी सुटसुटीत संख्या आमची होती. 9 जानेवारी ते 14 जानेवारी 1988 असा तो स्वामीजींचा दौरा झाला. प्रवास दूरचा असल्यामुळे पहिला मुक्काम औरंगाबाद येथील वाल्मी या संस्थेत झाला. पाणी आणि जमीन यांची बचत, संवर्धन आणि नियोजन यावर काम करण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली होती. आबा ढंभेरे यांनी त्या ठिकाणी आम्हा सर्वांची उतरण्याची व्यवस्था केली. त्या संस्थेच्या विस्तीर्ण आवारात फिरून आबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वामीजींना संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. हा प्रकल्प उभारत असताना तेथील मूळचे वृक्ष त्यांना न तोडता तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना स्थलांतरित करण्यात आलं होतं. हे ऐकून तर स्वामीजींना अत्यंत संतोष वाटला. वाल्मीमध्ये असलेल्या समाज मंदिराच्या म्हणजे कम्युनिटी हॉलच्या सभागृहात त्या दिवशी स्वामीजींचं प्रवचन आयोजित करण्यात आलं. मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशीही निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः हा 3रा अध्यायातला अत्यंत लाडका श्लोक स्वामीजींनी घेतला होता. ते म्हणाले, 6 वर्षांपूर्वी मी याच प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी आलो होतो. आज त्या भूमीचा झालेला कायापालट पाहून अतिशय समाधान वाटत आहे. या संस्थेत प्रवचन करणं हाही एक योगायोगच आहे. प्रगत शेती, उद्योग, कारखाने या सर्वांच्यासाठी स्थापन झालेल्या या संस्थेत प्रवचन कशासाठी असा प्रश्न येऊ शकतो. या तर सर्व ऐहिक बाबी आहेत, परंतु तेवढ्यानंच आपलं काम भागत नाही ना. ऐहिक उन्नती किंवा अभ्युदय झाला म्हणजे माणसाचं मन शांत होईलच असं नाही. यतो अभ्युदय निःश्रेयस करव सधर्माः अशी धर्माची व्याख्या आहे. हा प्रकल्प म्हणजे समाजाच्या अभ्युदयासाठीचा प्रयत्न आहे. तो अत्यंत गरजेचाही आहे. दारिद्र्यासारखं दुःख नाही, त्याचं निवारण झालंच पाहिजे. पण निःश्रेयसाचं काय, माणसाच्या मनाचं काय? मन तर प्रसन्न हवं ना, आणि ते संपत्तीनं होईलच असं नाही. कठोपनिषदात यमराज म्हणतात, न वित्तेन तर्पणीयो मनुष्यः. वित्तानी म्हणजे संपत्तीनं माणसाचं तर्पण म्हणजे समाधान होऊ शकत नाही. आणि म्हणूनच या प्रकल्पात अभ्युदय आणि निःश्रेयस याबद्दल गीता काय सांगते हे पाहण्यासाठी हे निरूपण आहे. स्वामीजींच्या या प्रस्तावनेनी तिथे जमलेले श्रोते एकदम कान टवकारून बसले. तिथे असलेले संशोधक, शिक्षक, कर्मचारी सर्वांनाच या प्रवचनाचा आपल्या रोजच्या जीवनाशी कुठेतरी संबंध आहे हे जाणवायला सुरुवात झालं. स्वामीजींनी खूप सरळ आणि सुगमतेने गीतेच्या कर्मयोगाचा संदेश त्या संस्थेतील मंडळींना दिला. तू लढ, तू कर्म कर एवढं सांगून गीता थांबत नाही. कर्मापासून आनंद समाधान तर मिळालं पाहिजेच. मग त्याची युक्ती म्हणजे प्रत्येक कर्म मला म्हणजे भगवंताला अर्पण करतो आहे अशी भावना ठेव. हे सांगून ते पुढे म्हणाले, कर्माची दोन प्रकारची फळं असतात. एक बाह्य किंवा दृश्य फळ, पैसा कीर्ती मान मरातब इत्यादी सर्व, तेच आपल्याला दिसतं आणि आपली दृष्टी सुद्धा त्यावरच असते. पण त्याबरोबरच एक अदृश्य फळही मिळतं ज्याकडे आपण लक्ष देत नाही. शांती क्षमा दया ही सर्व ती अदृश्य फळ. ते म्हणाले, अर्जुन शोकाकुल होता, संन्यास घेऊ पाहत होता, पण भगवंतांनी त्याला युद्ध करायला लावलं. नुसतं युद्ध कर कर्म कर असं नाही, तर ते कुठल्या भावनेने कर हे सांगितलं. बाह्य संन्यास घेण्यापेक्षा कर्म करताना त्याचं बाह्य फळ मला हवंच या भावनेचा संन्यास घेण्याचा प्रयत्न कर. स्वामीजींनी विन्स्टन चर्चिल स्वतःच्या 90व्या वाढदिवशी मनानं कसा व्यग्र होता याचा दाखला दिला. बर्ट्रांड रसेलला शेवटी शेवटी आपणच सांगितलेल्या तत्वज्ञानाबद्दल कसा संदेह उत्पन्न झाला होता हे उदाहरण दिलं. ते पुढे म्हणाले, कर्म तर करच, पण ते करताना माझं स्मरण ठेव. कर्माचं आणि मोक्षाचं दोन्हीचं ज्ञान होणं गरजेचं आहे. अन्यथा आपल्या देशात भविष्यकाळामध्ये विकास निश्चित होईल, पण समाधान मात्र शिल्लक राहणार नाही. ढंभेरे साहेबांनी या प्रकल्पावर प्रवचन ठेवण्याचा उद्देश हाच आहे. मग महत्वाच्या मुद्द्याला स्पर्श करत त्यांनी विचारलं, मला कर्म अर्पण कर असं गीता म्हणते म्हणजे नक्की काय कर? त्याचा स्वामीजींनी पुढे खूप सुंदर खुलासा केला. आपण कर्म करताना कसा विचार ठेवावा हे गीता सांगते आहे. भगवंत हा धनी आहे, त्यानं हे कर्माचं प्रचंड चक्र प्रवर्तित केलेलं आहे. या चक्रामध्येच माझा जन्म आणि माझं जीवन आहे. भगवंतच माझ्या शक्ती बुद्धीनुसार माझ्याकडून कर्म करून घेतो आहे. म्हणून मी कर्म करतो, मलाच फळ मिळालं पाहिजे असा जो हट्ट असतो तो कमी करणं. या उलट दिवसभरातील सारी कर्म भगवंता तुला अर्पण असा भाव वाढवणं, अर्थात असा प्रयत्न आयुष्यभर केला तर आपल्याला समाधान मिळतं. निस्पृहपणे केलेली राष्ट्रभक्ती जर अशा कर्मयोगाच्या भूमिकेतून केली नाही तर ती असमाधानातच परिणत होते. गंगाधरराव देशपांडे या थोर गांधीवादी नेत्यांच्या अंतकाळी झालेल्या घालमेलीचं उदाहरण त्यांनी दिलं. कर्म उदंड करताना ध्यान आणि नामसाधनेसाठी थोडा वेळ हा दिलाच गेला पाहिजे. असं केल्यानं कुठल्याही प्रकारे राष्ट्राचं नुकसान होऊ शकत नाही, उलट आपलं समाधान टिकतं. आपण कर्म करत असताना सुद्धा व्यग्र होत नाही. त्यांनी श्लोकातल्या प्रत्येक पदाचा अर्थ आणि त्यांची संगती समजावून सांगितली. सर्वाणी कर्माणी आपल्याला प्राप्त झालेली उचित कर्म, निराशीही म्हणजे फळ मागत बसू नकोस. महिन्याचा पगार मिळायला श्रद्धायुक्त असण्याची गरज नसते. जे मिळणारच आहे त्याची व्यर्थ आशा सोडून दे. युद्धस्य विगत ज्वराहा, शोक संतापरहित होऊन लढण्याचा म्हणजे कर्म करण्याचा अभ्यास कर. अध्यात्म चेतस म्हणजे साधना करणारा हो. निर्मम सतत तुझं माझं करत बसू नकोस, तू उत्तम आचरण कर आणि त्यातून बाहेर पड। त्यासाठी ते कर्म मला म्हणजे भगवंताला अर्पण करतो अशी भावना ठेव। स्वामीजींच्या प्रवचनानं सर्व श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले। मला स्वतःला हे प्रवचन फार जवळचं वाटलं। कर्मयोगाचा हा अवघड खोडा स्वामीजींनी सोपा करून सोडवून दाखवला। दिवसभराचा स्वामीजींचा झालेला प्रवास, संस्थेला दिलेली भेट, त्यानंतर त्यांचं झालेलं प्रवचन, या सर्वांनी ते थकून गेले होते। वयाच्या 71व्या वर्षी ही सर्व दगदग ते कशी करत होते हे त्यांचं त्यांनाच माहिती। रात्रीच्या भोजनानंतर पुन्हा आम्हा सर्वांबरोबर ते बसले। भीमरूपी म्हणून झाल्यावर त्यांचा बापूसाहेब भिशीकरांशी एक संवाद झाला। तो संवाद आणि त्या पुढील वर्णन आपण पुढच्या खेपेस बघू।
या डॉक्टर, या एक अभंग म्हणा।
नाचत गुरु भजनी आम्ही जाहो निरंजनी, नाचत गुरु भजनी आम्ही जाहो निरंजनी, आम्ही जाहो निरंजनी। नाही कुणाचा मी, नाही कुणाचा मी, नाही कुणाचा मी, माझे नको नाही कुणाचा मी, माझे नको नाही मोहमनी, नाही मोहमनी, आम्ही जाऊ निरंजनी। नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी, सहजची आलो सहजची जातो, सहजची आलो सहजची जातो, राहुल जनी विजनी, राहुल जनी विजनी, आम्ही जाऊ निरंजनी। नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी, अवधूत कृत समरस धन, अवधूत कृत समरस धन, अवधूत कृत समरस धन, दत्त निरंजनी आम्ही दत्तनिरंजनी आम्ही धवनिरंजनी नाचत गुरु भजनी आम्ही धवनिरंजनी आम्ही धवनिरंजनी धवनिरंजनी धवनिरंजनी
हरि हरि गुरु पौर्णिमेच्या उत्सवानंतर 10 दिवसाची सुट्टी झाली आणि आपण सगळे आजच्या या पहिल्या कार्यक्रमासाठी म्हणून एकत्र जमलो. तसं पाहायचं झालं तर माझ्या कल्पनेप्रमाणे हा सत्संग जवळपास किती महिन्यांनी किंवा 3 आठवड्यांनी असा इथं होतो आहे. सद्गुरूंच्या पूजनाचे अतिशय भावपूर्ण असे दिवस आपण सगळ्यांनी अनुभवले. रामकृष्ण म्हणत असत की एका शेतकऱ्यांनी एका मोराला दुपारी थोडीशी अफू दिली. दुसऱ्या दिवशी दुपारी मोर हजर असं म्हणत असत. तशी आपली गत झालेली आहे. इथे एक प्रश्न आलेला आहे, भक्ताला भगवंताच्या सद्गुरूंच्या प्रेमाची नितांत आवश्यकता असते, किंबहुना त्यांच्याकडून मिळणारे प्रेम हेच त्याचे सारं सर्वस्व असते, त्याच्याच आधारावर तो साधना करतो. लौकिकातील बऱ्या वाईट प्रसंगांना तोंड देत पुढे जात राहतो. हे अतिशय खरं आहे. भक्ताला भगवंताच्या शिष्याला सद्गुरूंच्या प्रेमाची नितांत आवश्यकता असते. आपल्यावर सद्गुरूंचं प्रेम आहे या भावनेनी त्याची साधना फळाफुलाला येते, त्याला उत्साह उमेद वाटायला सुरुवात होते, तो मोठ्या तत्परतेनी साधना करतो. जर चुकून कधी कोणाच्या मनामध्ये सद्गुरूंचं आपल्यावर असलेलं प्रेम कमी झालं असं एखाद्या प्रसंगामुळे वाटायला लागलं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी कोंभेला उन्मेख सुखे जरी उदास तुम्ही आपल्या आमच्या बाबत उदास झालेले आहात असं जर वाटलं शिष्याला चुकून, तर हा कोंभाला आलेला ज्ञानाचा उन्मेख सुकून देखील जातो. सद्गुरू हे सारं सर्वस्व असतात. सद्गुरूंकडून मिळणारं प्रेम हे सारं सर्वस्व असतं. तशा प्रकारचं प्रेम जे आई वडील देखील करत नाहीत. तुकाराम महाराजांनी तू माऊली हुनी मायाळ असं म्हटलेलं आहे. चंद्राहुनी शीतळ पाणीयाहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा असं तुकाराम महाराज म्हणतात. अशा प्रेमाची आपल्याला ओळख नसते. सद्गुरूंकडे येण्याच्या आधी या प्रकारच्या प्रेमाची ओळख नसते. आपण आता पंत महाराजांचा अभंग ऐकला. पंत महाराजांचे सगळे अभंग हे सद्गुरू प्रेमाने ओथंबून गेलेले असे आहेत. त्यांचा स्वतःचा शास्त्रांचा अभ्यास होता आणि त्यांचा तर्क फार मजबूत होता पंत महाराजांचा. कार्यकारण भाव आणि तर्क आणि शास्त्राचा अभ्यास यावरच आधारित त्यांची विचारसरणी होती. त्यामुळे शास्त्रांनी सांगितलं त्याप्रमाणे परमात्म तत्वाचं आकलन बुद्धीनी करून घेण्याचा ते प्रयत्नही करत होते आणि यामध्ये जर आपल्या बुद्धीनी आपल्याला समजत असेल तर अनेक कोणाची आवश्यकता नाही, कदाचित त्याच्यात एक्सप्लॉयटेशन देखील असू शकतं असं मत त्यांचं होतं. त्यांच्या घरी राहण्यासाठी म्हणून त्यांचे सद्गुरू आले, त्यांच्या घरातली बाकीची मंडळी भक्त होती, तेव्हा पंत महाराज हे परसद्वारी जाऊन थांबले त्यांच्या समोरही जायला नको म्हणून, कारण अशा व्यक्तींवर आपला विश्वास नाही असं त्यांना वाटत असे. पण अर्थात घरीच राहिल्यामुळे पंत महाराजांची आणि त्यांची भेट झाली, त्यांच्या प्रेमानी ते अक्षरशः वेडे झाले. नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी हे पंत महाराजांचं भजन किंवा तुझिया प्रेमा उपमा नाही म्हणून शरण तुझी पायी किंवा पंचारती ओवाळू नित्य सहजानंदे भजनी खेळू हे ही अशा प्रकारची शेकडो भजनं पंत महाराजांनी रचली. शिष्याचा आधार सर्वस्वी आधार सद्गुरू असतात, सद्गुरूंचं प्रेम असतं, त्याच्या साधनेचा तर आधार ते असतातच असतात. पण लौकिक जीवनाला त्यांनी दिशा दिल्यामुळं, विचारांना दिशा दिल्यामुळं त्या विचारांना देखील सद्गुरूंचा आधार आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि सद्गुरूंच्या पाठिंब्यावर एरवी तशी अवघड वाटणारी अशी अनेक कामं, जबाबदाऱ्या, स्वतःवर आलेले वेडेवाकडे विचित्र प्रसंग, दुःखाचे प्रसंग, अडचणीचे प्रसंग, त्यांच्या बोधाच्या विचारांनी तो सहजगत्या पार पाडतो असं आढळतं. पुढे त्यांनी असं म्हटलं की मनुष्य देह धारण केलेल्या भगवंताला सद्गुरूंनाही भक्तांकडून प्रेम मिळावे असे वाटत असते का असं विचारलेलं आहे. सद्गुरू आपल्या भोवती प्रेमाचं विश्व निर्माण करतात, ते प्रेम स्वरूप असतात. असं असल्यामुळं त्यांच्या प्रेमाखातर त्यांच्याकडे आकर्षित झालेली मंडळी त्यांच्यावर प्रेम करायला लागतात. स्वामीजी तर असं म्हणतात की मी लोकांना दिलं त्याच्या 100 पट नव्हे 1000 पट लोकांनी मला परत केला असं स्वामीजी म्हणत असत. तसं पाहायचं झालं तर मनुष्य देह धारण केलेल्या कोणालाही प्रेमाची गरज असते, व्यक्तीला प्रेमाची गरज ही असतेच. सद्गुरूंचं जे प्रेम असतं ते प्रेम त्यांच्या अद्वैत भावामुळं, एकत्वाच्या भावामुळं ते सर्वत्र एकसारखं प्रेम करू शकतात. जशी आई मुलावर प्रेम करते त्याची व्याख्या करणं अवघड आहे, याचं कारण तो केवळ आपला आहे असं नाही तर आपल्या पोटचा गोळा आहे, आपल्यावर त्याचं पालन पोषण झालेलं आहे, आपल्यातून तो आलेला आहे. आईच्या पक्षी मुलाच्या बाबत अद्वैतच असतं. आईचं मुलावर असणारं जे प्रेम असतं त्याच्यात वेगळेपणा किंचितही नसतो आणि असणं शक्यच नाही. असं म्हटलं जातं की मनुष्यामध्ये असणारा ईश्वर म्हणजे आई, आईचं प्रेम. आईच्या प्रेमाच्या बळावर प्रत्येक व्यक्ती पोचली जाते, केवळ दुधावर नव्हे. मी काल एका वृद्धाश्रमात गेलेलो होतो, तिथं अशाच कितीतरी आया होत्या की ज्यांनी आपल्या मुलांवर पूर्वी प्रेम केलेलं होतं. पंच्याण्णव वर्षांच्या, 90 वर्षांच्या मी ज्यांच्याकडे गेलो होतो त्या म्हणाल्या की इथली सगळ्यात तरुण वृद्ध मी आहे, त्या 70 वर्षांच्या होत्या. त्यांनी जसं मुलांवर त्यांचं प्रेम केलेलं होतं तसं त्यांनाही मुलांच्या प्रेमाची खरं म्हणजे अपेक्षा होती. काय गडबड झाली काही कळायला मार्ग नाही, पण समाजात असा नक्की भाग असतो की काही जणांचं प्रत्येकाचं आयुष्य कसं वळण घेत पुढे जाईल आणि कुठपर्यंत जाऊन पोचेल काही सांगता येत नाही. मला गादीवर पडल्या पडल्या झोप लागते, पण काल मी जवळपास 15-20 मिनिटं झोपू शकलो नाही, नंतर हळूहळू मला झोप लागली. मनुष्य देह धारण केलेल्या भगवंताला सद्गुरूंनाही भक्तांकडून प्रेम मिळावे असे वाटत असते का? म्हणजे काय एवढंच नव्हे तर त्यांच्यावर लोक प्रेम करतात असं फार कमी वेळेला झालंय की संतांना समाजाने झिडकारलं. सुरुवातीला कदाचित घडलं असेल संतांच्या बाबतीत, काही काही संतांना याचा खूप अनुभव आला. त्याच्यात तुकाराम महाराजांसारखे संत होते, जनाबाईंसारखे संत होते, पण नंतर समाजाने त्यांना डोक्यावर घेतलं हेही तेवढंच खरं आहे. त्यांची अस्थलता जेव्हा लक्षात आली, स्वरूपानंद म्हणतात ना नसा नसा तू न धावे ते संतांचे अस्थल रक्त, जाण साजणी आजपासूनी आम्ही जीवन मुक्त असं स्वरूपानंद म्हणतात. तसं त्यांची अस्थलता लक्षात आली तेव्हा त्यांना विरोध करणारे देखील शरण आले. संत समाजाला प्रेम देतात आणि समाज संतांवर उदंड प्रेम करतो, म्हणून सद्गुरूंना देखील भक्तांकडून प्रेम मिळावे असे वाटत असते का ते अलिप्त आत्मतृप्त भावामध्येच असतात. त्यांची अलिप्तता बाह्य व्यवहारामध्ये असते. कर्म केल्यानंतर जे होईल ते भगवंताच्या इच्छेने होईल अशी त्यांची अलिप्तता असते. त्यांची अलिप्तता ते आत्मभावामध्ये समरस झाल्यामुळे बाहेर इंद्रियांच्या व्यवहारामध्ये ते अलिप्त असल्यासारखे दिसतात. त्यांच्या अलिप्ततेची व्याख्या अशी असते, त्यांच्या अलिप्ततेतच त्यांचं प्रेम असतं, त्या प्रेमामध्ये कामना नसते. अलिप्त आणि प्रेम हे शब्द आपल्याला कळत नाहीयेत. ते आत्मभावाच्या ठिकाणी लिप्त असल्यामुळं आणि सर्वांवर आत्मदृष्टीनी ते व्यवहार करत असल्यामुळं एका बाजूनी अलिप्तता कसा बरा हा बंद करायचा बर. एका बाजूनी अलिप्तता अशी दिसत असली तरी देखील प्रेमाच्या अंगाने अलिप्तता नसते, ते आत्मवत प्रेम करत असतात. ते आपल्या आत्म्याच्या महत्तेने इतरांना वागवत असतात. समर्थ म्हणतात ना आपुल आपुणासी चिमुटा घेतला तेणे जीव कासा विस झाला. तसं दुसऱ्यालाही चिमटा घेतल्यावर त्याचा जीव कासावीस होतो, तसा घेऊ नये, उलट त्याला प्रेम द्यावं असं संतांना वाटत असतं. संतांची अलिप्तता ही प्रेमाच्या बाबतीत नसते. आत्मतृप्त भावामध्ये असतात, ते अलिप्त भावामध्ये असतात, पण ते काय ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. प्रेम करणारे भक्त अवतीभोवती असले तरी ते आनंदी, प्रेम करणारे भक्त अवतीभोवती नसले तरी ते आनंदी कसे राहू शकतात असं सहसा घडत नाही. भक्त आणि प्रेम न करणारा असं सहसा नसतं, कसं शक्य आहे? प्रेम न करणारा कधी भक्त असू शकतो? तसं कधीही नसतं. त्यामुळं त्यांच्या अवतीभोवतीची मंडळी त्यांच्यावर प्रेमच करत असतात, त्यांना सर्वस्व मानत असतात. अशी मंडळी त्यांच्या अवतीभोवती, तुमच्यासारखी अशी मंडळी त्यांच्या अवतीभोवती असतात. एक असू शकेल की संतांचं सर्वांवर असणारं प्रेम हे बोधामुळे असतं आणि संतांकडे आलेल्या व्यक्तींचं सर्वांवर प्रेम आणि प्रसंगी संतांवर असणारं प्रेम हे त्यांच्या प्रकृतीतून बाहेर पडत असतं. त्याच्या प्रकृतीची त्याला मर्यादा असते, त्याला बोध झालेला नसतो, तो बोधाकरता प्रयत्न करत असतो. असं असल्यामुळं कधी कधी प्रकृती वरचढ होते आणि आपल्या प्रकृतीचं तो ऐकतो, तरी देखील तो संतांशी लीनच असतो. प्रेम करणारे भक्त अवतीभोवती नसले तरी ते आनंदी कसे राहू शकतात अशी अशा व्यक्ती त्यांच्या अवतीभोवती नसतात. अशा अवतीभोवती अशा व्यक्ती त्यांच्या अवतीभोवती असण्याची काही शक्यता नसते आणि त्यांच्या पक्षी एखाद्याच्या प्रकृतीतून येणाऱ्या गोष्टीला क्षमा असते. मी मध्ये स्वामीजींच्या आठवणी वाचत होतो कोणीतरी लिहिलेल्या, तर त्यांनी असं एक की स्वामीजी आम्ही असं असं वागलो त्याबद्दल आम्हाला क्षमा करा. त्याच्यावर स्वामीजी असं म्हणतात की संतांना क्षमा करणं करा असं म्हणणं हा तसा संतांचा अनुमानच आहे, तुम्हाला संत समजले नाहीत असा त्याचा अर्थ आहे. संतांच्या पक्षी तुम्हाला क्षमा ठरलेलीच आहे असं स्वामीजी त्यांना म्हणाले. स्वामीजींच्या एका अभंगामध्ये माधवाची ऐशी स्थिती जना जाणवेना, अपूर्ण मनासी पूर्ण चोजवेना, प्रेमरंगी परी त्यांच्या रंगोनिया गेलो असं स्वामीजी म्हणतात. मी मात्र प्रेमानी प्रेमरंगानी त्यांच्यामध्ये रंगून गेलो. जसं मगाच्या उदाहरणाप्रमाणे आईचं मुलाशी असणारं अद्वैत नंतर मुलगा आईशी ठेवू शकतो का असा उलटा प्रश्न विचारला तर खूप जणांची पंचाईत होईल बरं का. पाण्याची जशी स्वाभाविक धाव ही वरून खाली असते तशी प्रेमाचीही स्वाभाविक धाव पुढे पुढे जाते आणि मागच्यांना विसरणं असं प्रेमामध्ये घडू शकतं मानवी प्रेमामध्ये. आई मुलांवर प्रेम करते तर मुलं त्यांच्या मुलावर प्रेम करतात, आई वडिलांकडे दुर्लक्ष करतात कदाचित, कधी कधी हा नेहमी नाही, आपल्या इथं नाही. प्रेमाची गंगा उलटी वाहणं याच्यासाठी जरा साधुता लागते आणि जर एखाद्या साधकाच्या ठिकाणी तशी ती दिसत नसेल तर त्याच्या ठिकाणी साधकता कमी आहे असं मी म्हणेन. तो साधकच नाही, त्याला समजतं, तो रडतो देवाकरता, तो नाम घेतो, तो ध्यान करतो, पण जर व्यक्तीची प्रेमाची गरज त्याला कळत नसेल आणि मग आईकडून मुलाकडं, मुलाकडून त्याच्या मुलाकडं असं प्रेम वाहतं, त्याच्या मुलाकडून त्याच्या मुलाकडं नातवंडाकडं प्रेम वाहतं, एका वेळेला नातवंडावर प्रेम करत असताना आई वडिलांना किंवा आजी आजोबांना विसरलं जातं. ही जी उलटी गंगा आहे, ही जो चालवतो त्याची शहामत आहे, तो साधक म्हणायचा, तो साधना करायला योग्य म्हणायचा, त्याला प्रेमाचा अर्थ कळतो म्हणायचा. आपल्या मुलांवर प्रेम करणं आणि नातवंडांवर प्रेम करणं याला प्रेमाचा अर्थ समजला असेल जसं म्हणत नाहीत, कारण ते स्वाभाविक आहे. पाणी जसं खाली व्हावं असं असेल तरी देखील जर आईला विचारलं, वृद्धाश्रमात असलेल्या आईला, त्या असं म्हणत होत्या की माझा मुलगा डॉक्टर आहे बर का, त्यांचा मुलगा पण वेगवेगळ्या ऍक्सिडेंटमध्ये सापडल्यामुळं प्रॅक्टिस करू शकत नाही, त्या असं म्हणत होत्या की आता आलेल्या पेशंटना तो तपासतो, औषधं देतो. मी त्याला म्हटलं की अरे आता तू पैसे मिळवत नाहीस तर तू सेवा कर, त्याच्या हाताला गुण आहे असं त्या त्याचं कौतुक करत होत्या आणि मुलगा त्यांच्याकडे पाहत नव्हता. कधी कधी काही वेळेला असं होतं की प्रकृती इतकी बलवत्तर होते एकेकांची की पूर्वी ज्या भावांनी संतांकडे आलेले असतात तो भाव मात्र कमी कमी होत जातो, अशी काही उदाहरणं आहेत, कमी होत जातो. तेव्हा विषयाकडे म्हणजे कामना किंवा मान किंवा पैसे यांच्याकडे ओढ वाढलेली असते तेव्हा परमार्थाची ओढ ही कमी होते, संतांची ओढ ही कमी होते, साधनेची ओढ कमी होते, असं होणं शक्य आहे व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणून, पण सर्वसाधारण नियम म्हणून हे नाही लावता येणार. तसं संत आपल्या भोवती एक आनंदाचा आवार निर्माण करतात आणि त्याच्यात सर्वांना सहभागी करून घेतात आणि सहभागी करून घेऊन हसत नाचत वैकुंठ जावे अशा ब्रीदांनी ते काम करत राहतात. म्हणून त्यांच्यातल्या गुरुतत्वाला न जाणून त्यांना केवळ देहधारी समजून त्यांचे शिष्य अनेकदा त्यांच्या भोवती सामान्य व्यक्तीप्रमाणे प्रतिकूल वर्तन करताना दिसतात, असं होणं शक्य आहे. कधी कधी अगदी क्वचित होणं शक्य आहे जर स्वार्थ आड आला तर, अथवा अन्य कोणत्या गोष्टी जास्त प्रधान झाल्या जीवनात तर असं होणं शक्य आहे. एरवी फार कठीण आहे. तर सद्गुरूंना तर त्याच्या वेदना सद्गुरूंना होतात का असं विचारलेलं आहे, तरीही सद्गुरू त्यांच्यावर प्रेमच करत राहतात. कुठल्याशा त्या गोष्टीत आहे की आईच्या काजळाचा काळीजाचा तुकडा देखील आपल्या मुलाचं स्वास्थ्य आणि सुखच जसं कल्पितो त्याचीच अपेक्षा करतो, तो जिथं आणि जसा असेल तसा तो सुखी असावा असं म्हणतो, तसं सद्गुरूंचं असतं. मग ते त्या कशा सहन करतात, त्यांच्या आपुर्य मानम अचल प्रतिष्ठम समुद्र मापा प्रविशंती यद्वत तद्वत कामा अयम प्रविशंती सर्वे स शांती मापनोती न काम कामी, असं स्थितप्रज्ञाचं वर्णन भगवद्गीतेमध्ये जे केलेलं आहे. केवढ्याल्या मोठ्या नद आणि नद्या समुद्रात शिरत असताना आपला सगळा जलसंभार घेऊन समुद्र यत्किंचितही मर्यादा जशी ओलांडत नाही, तद्वत कामा प्रविशंती सर्वे सर्व अंगानी कामना आणि कामनामध्ये सगळं आलं, काम क्रोध लोभ मत्सर दंभ अहंकार, स शांती मापनोती न काम कामी, विरुद्ध वर्तन करणारा त्याच्याही बुद्धीत फरक पडेल असाच त्यांचा भाव असतो. ते जर निगेटिव्हिटी जर स्पर्श करेल एखाद वेळेला ते अशी पूर्ण दक्षता घेतात की निगेटिव्हिटीच येऊ नये. एखाद्या व्यक्तीच्या बाबत जर किलमिश मनात निर्माण झालं तुम्ही आठवून पहा तर त्या व्यक्तीच्या बाबत साफ दृष्टिकोन ठेवायला तुम्हाला फार जड जातं, जवळपास तुम्ही ठेवू शकत नाही. हे किलमिश अशा तऱ्हेने निर्माणच होऊ नये प्रसंग घडला तरी, असं संत पाहत असतात, त्यामुळे ते प्रेम करू शकतात. आणि साधकांनी देखील वर्तन करत असताना आपली मुलं आहेत, आपली पत्नी आहे, आपला पती आहे, आपले शेजारी पाजारी आहेत, मित्रमंडळी आहेत, ऑफिसमधले लोक आहेत, या ज्या वेगवेगळ्या घटना घडत असतात त्याचं किलमिश झटकून टाकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. संत काही आकाशातून पडलेले नसतात, या प्रयत्नातून त्यांना ते जमायला सुरुवात होते. तसं साधकांनी या किलमिशांची साठवणूक कधी करू नये, आलं की झटकून टाकावं. एकदा स्वामीजींना कोणीतरी सांगितलं की तुमच्याबाबत अमुक अमुक व्यक्ती म्हणत होती की बाळासाहेब आता जरा बदललेत, गाडीतून प्रवचनाला यायला जायला वगैरे लागलेत. तर स्वामीजी म्हणाले की ते गृहस्थ चांगले आहेत, ते जरी असं म्हणत असले तरी देखील त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि त्यांचं हे मत बदलेल. नाईओ म्हणाले ते तुमच्याबद्दल फार तीव्रतेने बोलत होते, तर जे सांगत होते त्यांना स्वामीजी असं म्हणाले की आम्ही असं बोलणारा असतो ना त्याच्या वार्ता अशा झटकून टाकतो म्हणाले. अशा आम्ही झटकून टाकतो, आम्ही त्या अशा आत साठवत नाही, आम्ही असं झाडून टाकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या साधनेविषयी बोला, तुम्ही तुमच्याविषयी बोला. याचं कारण ते कलुषित होऊ इच्छित नसतात. एखाद्या व्यक्तीचा तात्पुरता गैरसमज होऊ शकतो, तो कायम धरून ठेवायचा नसतो. अशा प्रकारची गोष्ट शिकत शिकत ते महत्तेला महानतेला पोचलेले असतात आणि आपण नेमके तिथंच अडकतो. एक प्रसंग घडला की आपण सोडायला तयार नसतो. असं असल्यामुळे आपला शिक्का कायमचा असतो, तसं संतांचं नसतं. आमच्याकडून सद्गुरूंना त्रास कधीही न होवो यावर चिंतन करताना हा प्रश्न आला असं त्यांनी म्हटलेलं आहे. असे त्रास देणारे, कधी कधी स्पर्धात्मक भाव ठेवणारे, कधी गैरसमजातून, कधी प्रकृती शिरजोर झाल्यामुळं असे अवतीभोवती असणारच. ज्या जगामध्ये आपण राहतो त्या जगातच संत राहतात. ज्या जगाचा बाहेर आपल्याला अनुभव येतो त्या जगातूनच साधक विश्वामध्ये लोक येतात. ते आपल्या प्रकृती सवयी घेऊन येतात. संशय, दुराग्रह, अहंता ही काही लगेच सुटलेली नसते इथं आले म्हणून. मग थोडं इकडं तिकडं वर्तन त्यांचं होऊ शकतं, झालं म्हणून विशेष काही बिघडत नाही असं मी सांगतो. ते कधीही मनावर घ्यायचं नसतं. उलट हळूहळू करून श्रवणानी साधनेनी तो स्वतःला बदलायला आलेला आहे असं पाहायचं असतं. असं असल्यामुळं कोणाच्याही वर्तनाचा कसलाही भाव सद्गुरू त्याचं दीर्घकाळ चिंतन करत नाहीत आणि ते धरूनही ठेवण्याचा प्रश्न येत नाही. प्रश्न चांगला होता. प्रज्ञाते या एका अभंग म्हणा.
माझं तर गुरु भजन नाचत गुरु भजनी आम्ही नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी आम्ही जाऊ निरंजनी आम्ही जाऊ निरंजनी सहजची आलो सहजची जातो सहजची आलो सहजची जातो राहुनी जनी बिजनी आम्ही राहुनी जनी बिजनी आम्ही जाऊ निरंजनी आम्ही जाऊ निरंजनी आम्ही जाऊ निरंजनी नाही कुणाचा मी नाही कुणाचा मी नाही कुणाचा मी माझे न कोणी माझे न कोणी नाही मोहमनी आम्ही नाही मोहमनी आम्ही जाऊ निरंजनी आम्ही जाऊ निरंजनी आम्ही जाऊ निरंजनी अवधूत कृपे समरस झालो अवधूत कृपे समरस झालो अवधूत कृपे समरस झालो दत्त निरंजनी आम्ही दत्त निरंजनी आम्ही जाऊ निरंजनी आम्ही जाऊ निरंजनी आम्ही जाऊ निरंजनी नाचत गुरु भजनी आम्ही नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी आम्ही जाऊ निरंजनी आम्ही जाऊ निरंजनी जाऊ निरंजनी जाऊ निरंजनी
हरि हरि शास्त्री बोया एक एक अभंग काय तुम्ही म्हणाल सांगाल कसं हिया तुम्ही पालखीच्या वेळेला किती सुंदर अभंग सांगितला सगळं वातावरण बदलून गेलं लेकुराचे हित हरि हरि हो म्हणा
संतचे पायी हा माझा विश्वास हा माझा विश्वास संतचे पायी हा माझा विश्वास हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी तेची माझे हित करीती सकळ भागलिया मज वाहतील कढिये भागलिया मज वाहतील कढिये त्यांचियाने जोडे सर्व सुख त्यांचियाने जोडे सर्व सुख तिची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीती सकळ तुका म्हणे शेष सेविन आवडी शेविन आवडी तुका म्हणे शेष सेविन आवडी शेविन आवडी वचन नमोडी बोलिले ते वचन नमोडी बोलिले ते तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीती सकळ जेने हा कृपाळ गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीती सकळ
एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसू. हरि 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 स्वामी जी स्वामी जी स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।